सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, गेल्या 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर यांच्या एस हॉस्पिटलने आत्तापर्यंत अनेक विविध उपक्रम राबवलेले आहेत. एस हॉस्पिटलमध्ये किडनी, प्रोस्टेट याचशिवाय सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवर लेझर, लॅप्रोस्कोपी, 3D लॅप्रोस्कोपी, किडनी ट्रान्सप्लांट अशा अत्याधुनिक उपचार पद्धतीसुद्धा उपलब्ध आहेत. या सगळ्यातून सोशल अवेअरनेस म्हणून किंवा जनजागृती म्हणून एस हॉस्पिटल हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. असाच एक उपक्रम दिनांक 5 ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये एस हॉस्पिटल राबवत आहे, जो एक कॅम्प आहे ज्याचं नाव आहे मूत्रविकार आणि फुफ्फुस विकार तपासणी आणि उपचार शिबिर. आज याबद्दलच आपण बोलणार आहोत डॉक्टर सुरेश पाटणकर यांच्याशी. नमस्कार सर.
नमस्कार
सर. आपण हा जो कॅम्प घेतोय मूत्रविकार आणि फुफ्फुस विकार तपासणी आणि उपचार शिबिर, तर हे कॅम्प घेण्यामागचं तुमचं उद्दिष्ट काय आहे?
तुम्हाला आश्चर्य वाटेल की एस हॉस्पिटलमध्ये जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सर्व प्रकारचे उपचार पद्धती उपलब्ध आहेत, परंतु याबरोबरच आमच्याकडे एक वेगळा संशोधन विभागही काम करत असतो की रोग का होतात आणि होऊ नयेत किंवा झाले तर ते कसे कमी करता येतील याबद्दल आम्ही संशोधन केलेलं आहे. कोविडच्या काळानंतर आमच्या विभागाने जे काही संशोधन केलंय असं लक्षात आलेलं आहे की ज्यांना आधी मूत्रविकार होते किंवा ज्यांना फुफ्फुस विकार होते त्यांच्या तीव्रतेमध्ये खूपच प्रमाणात वाढ झालेली आहे. याचबरोबर नवीन काही रुग्णांमध्ये त्याची परत संख्या वाढलेली आहे, ज्यांच्यामध्ये मूत्रमार्गाच्या विकाराचं प्रमाणही वाढलेलं आहे, फुफ्फुस विकाराचं प्रमाणही वाढलेलं आहे. आणि बहुतांशी वेळा हे आजार वाढले तरी ते रुग्णांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळं गेले काही महिने किंवा काही वर्षभर अशा रुग्णांच्या आमच्याकडे दाखवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे आम्हाला असं लक्षात आलं की या संदर्भात एक जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे.
खरंय, आणि म्हणून आपण हा कॅम्प आयोजित केलेला
आहे. बरोबर.
श्रोते हो, डॉक्टर सुरेश पाटणकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आजार झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार घेण्यापेक्षा आधीच आपली शरीराची कपॅसिटी ओळखणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच एस हॉस्पिटलने दिनांक 5 ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत मूत्रविकार आणि फुफ्फुस विकार तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये काही प्राथमिक तपासण्या, डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि सल्ला निःशुल्क असेल, शिवाय गरज पडल्यास विशेष तपासणी आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. तर या संधीचा नक्की लाभ घ्या आणि त्यासाठी संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवासुद्धा उपलब्ध आहेत. त्यासाठी संपर्क करा 020-670-29-100, 020-670-29-100, 0206702900. डॉक्टर पाटणकर सर, आपण सांगत होतात या कॅम्प बद्दल.
हो, जसं मी आता सांगितलं की मूत्रमार्ग विकार आणि फुफ्फुसाचे विकार वाढलेले आहेत कोविडच्या काळानंतर. तर ज्या लोकांना मूत्रमार्गाचे विकार असतील किंवा नवीन काही त्यांना फुफ्फुसाचे विकार जडले असतील त्या लोकांनी अशा कॅम्पचा नक्कीच फायदा घ्यावा असं मी सांगेन.
श्रोते हो, डॉक्टर पाटणकर सर यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या लोकांना मूत्रविकार किंवा फुफ्फुस विकारांचे त्रास होत असतील अशा सर्वांसाठी एस हॉस्पिटलने दिनांक 5 ते 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत मूत्रविकार आणि फुफ्फुस विकार तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये काही प्राथमिक तपासण्या आणि मूत्रविकार आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला निःशुल्क असेल. गरज पडल्यास विशेष तपासणी आणि उपचारही सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. तरी या संधीचा नक्की लाभ घ्या आणि त्यासाठी नक्की संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवासुद्धा उपलब्ध आहेत. संपर्क 020-670-29-100, 020-670-29-100, 0206702900. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि अत्याधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.